ஸ்ரீராம். ஓம் சத்குரு சுவாமி மாதவ நாதாய நமஹ. ஓம் சத்குரு சுவாமி மகரந்த நாதாய நமஹ. 25 ते 35 வயோகட்டத்தில் சாதகங்கடும் சாதர் கேல்யா ஜாணாரியா யுவா ஸ்னேஹ யா விசேஷ காரியக்ரமத் மீ விக்ரந்த தேஷ்முக் அப்படா சர்வாந்த மண்டலாச்சா வத்தின ஹார்திக் ஸ்வாகத் கர்த்தோ. காரியக்ரமாச்சி சுருவாத் அப்பன் கேந்திராத் நித்ய மண்டாரா சாமுயிக் பிரார்த்தனை. आपण सर्वजण मिळून ती प्रार्थना म्हणूया.
तं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः குருர் சாக்ஷாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குரவே நமஹ. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் சிவல்யானந்ததாயகம் சாரதாபசமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம். சோஹம் சித்தி சுசம்பன்ன வீசராகோ விசேஷ ஸ்ரீகுரு பாது மாம் கவே. ஞானே சாந்தி சரோஜலுப்த மதுப சுவாமி ஸ்வரூபாங்கித சோஹம் யோகரதம் கிருதார்த்தசரிதம் வந்தேயதிம் மாதவம் சுவாமி மாதவநாத வல்லபமதோ வைராக்யரத்நாகரம் பிரேமாபக்த சுசாந்ததாசுருதம் உத்துங்கதிம் வத்சலம் சோஹம் போர்ணசுசித்வபூர்ணசததம் சூர்யத்வமாசாதிதம் வந்தே த்வாம் மகரந்தநாதயகினம் ரக்ஷஸ்வதீனாங்கிதம்.
போலா ஜகத்குரு ஸ்ரீ ஜானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மகரந்த மகாராஜ் கீ ஜெய். श्रीराम, आजच्या युवा स्नेह कार्यक्रमाची थीम थोडीशी वेगळी आहे. आज आपण एका अभंगाचा अभ्यास करणार आहोत. आत्मज्ञानी महापुरुषांच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तयांचे विसाट शब्द सुखे म्हणू येते वेद. आत्मज्ञानी संत सद्गुरु यांच्या शब्दांमध्ये एक अलौकिक सामर्थ्य असतं. आपल्या साध्या बोलण्यातूनही ते परमार्थातील कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा निर्देश करत असतात. आणि मग आपल्या अंतरंगातील भाव ते जेव्हा अभंग पदे किंवा ग्रंथ अशा स्वरूपात प्रकट करतात तेव्हा तर साधक वर्गासाठी तो एक खूप मोठा अनमोल ठेवा असतो. कुणाला त्यात परमार्थाच्या पाऊलखुणा गवसतात तर कुणाला आत्मबोधाच्या वाटा. फार अनादिकाळापासून ऋषी संत महात्मे किंवा महापुरुषांनी वाङ्मयरूपी माध्यमातून त्यांच्या हृदयातल्या विचारधारा परमार्थी साधकांसमोर आणि अगदी समाजासमोरही ठेवलेली दिसते. अगदी अलीकडच्या काळात जर पाहायचं झालं तर पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचे अमृतधारा किंवा संजीवनी गाथा आणि आपल्या पूजनीय स्वामी माधवनाथांची साधक संजीवनी हे अभंग किंवा साखी संग्रह त्यांच्या भावविश्वाची त्यांच्या भावविश्वातील काही तरंगांची अतिशय उत्कटपणे ओळख करून देताना दिसतात. आपले सद्गुरु पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांनी देखील त्यांच्या साधना काळात आणि पुढे मग नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून काम करत असताना काव्य रचना, अभंग, प्रासंगिक पदे अशा विविध रूपांनी आपल्या अंतकरणींचं गुज हे प्रगट केलेलं दिसतं. आज या युवा स्नेहाच्या माध्यमातून स्वामीजींच्या अशाच एका अभंगाच्या आधाराने आपण चिंतन अभ्यास करणार आहोत. तो अभंग आहे रमले मन माझे विरमले. आपल्यातील बऱ्याच साधकांनी हा अभंग आधी ऐकला असेल. दीपे दीपू लावला या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं स्वामीजींनी हा अभंग रचला होता. स्वामीजी या रचनेद्वारे त्यांच्या गतजीवनाकडे एक तटस्थ दृष्टिक्षेप टाकत आहेत. त्यांच्या प्रेरणा, त्यांची ध्येय, त्यांचे विचार आणि सद्गुरूंच्या सहवासात आल्यानंतर या सर्वाला मिळालेला एक पुष्टी देणारा आयाम, या आणि अशा अनेक गोष्टींचं दर्शन या अभंगातून आपल्याला होतं. अतिशय सात्विक आणि संस्कारक्षम बालपण लाभल्यामुळं अगदी लहानपणापासूनच अनेक उदात्त ध्येयांची जोपासना स्वामीजींच्या मनात झालेली होती. जीवनाच्या यथार्थतेविषयी, कृतार्थतेविषयी, सार्थकतेविषयी काही बाही कल्पना त्यांच्या मनात आकारू लागल्या होत्या आणि त्या पर्टिक्युलर काळाला अनुरूप असं राष्ट्रासाठी किंवा देशासाठी, समाजासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याचा पण त्याचबरोबर भगवंताच्या प्राप्तीसाठी झडझडून साधना मार्गावर चालण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चय सुद्धा त्यांच्या मनात दृढ होत होता. पुढे स्वामी माधवनाथांच्या चरणी येऊन ठेपल्यावर मात्र स्वामीजी पूर्णपणे इथेच रमून गेले. त्यांच्याच शब्दात जर सांगायचं झालं तर जसा जत्रेला गेलेला एखादा लहान मुलगा तिथल्या वातावरणात, तिथल्या अनुभवात अगदी पूर्णपणे हरवून जातो, त्याला तिथून बाहेर पडावं असं मुळीच वाटत नाही, तसं स्वामीजींच्या ठिकाणी आल्यावर मी इथे अगदी रमून गेलो. म्हणूनच की काय अभंगाच्या ध्रुवपदात स्वामीजी म्हणतात, रमले मन माझे विरमले. सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर आपलं मन अनेक गोष्टींमध्ये रमत असतं. कुणाचं पैशामध्ये रमतं, कुणाचं संसारामध्ये, कुणाचं जोपासलेल्या छंदामध्ये, तर कुणाचं कलेमध्ये. स्वामीजी मात्र या अभंगात म्हणतात, माझं मन सद्गुरूंच्या इथे रमलं, संपूर्णपणे रमलं आणि विशेषत्वाने रमलं. स्वामीजींचं तरल अंतःकरण मोठ्या स्वामीजींच्या पारमार्थिक दरबारात आणि त्यांनी चालवलेल्या आध्यात्मिक यज्ञात तर रमलंच, पण स्वामी विश्वाचे इतरही अनेक जे आस्पेक्ट होते, अनेक गोष्टी होत्या, त्याच्याशीही ते समरस होऊन गेलं. त्यानंतर स्वामीजींनी विरमले असा शब्द वापरलेला आहे. मन विशेष रमले असा एक अर्थ आणि त्या रमण्यामुळे स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी मन एकदम स्तब्ध होऊन गेलं असा अजून एक विशेष अर्थ या विरमले शब्दामधून आपल्याला कळतो. श्री गुरुचरणी विसावले असं म्हणत स्वामीजींनी त्यांच्या मनाला सद्गुरु प्राप्तीमुळे किंवा गुरुशरणतेमुळे, गुरुकृपेमुळे लाभलेल्या एका अलौकिक विश्रांतीचा उल्लेख पण केलेला आहे. पुढे मग पुढच्या चरणांमध्ये स्वामीजींनी त्यांच्या मनोभूमिकेबद्दल, त्यांच्या ठिकाणी सहजच असलेल्या काही दैवी गुणांबद्दल, त्यांच्या आदर्शांबद्दल आणि सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने गवसलेल्या कृतार्थतेबद्दल लिहिलं आहे. हा अभंग म्हणजे खरं तर स्वामीजींचं मनोगत असलं तरी साधक वर्गाने यातून काय शिकावं, त्यातून मोटिवेशन घेऊन हे गुण अंगी मांडण्याचा अभ्यास कसा करावा, स्वामीजींना अशा प्रकारच्या जीवनसन्मुख गुणांमधून साधकाची नेमकी कोणती मनोभूमिका अभिप्रेत आहे, अशा अनेक पैलूंवर आता आमच्यातले काही साधक आपलं चिंतन प्रकट करणार आहेत. पण त्यापूर्वी सर्वप्रथम आपण हा अभंग सद्भक्त मिहिर गरवारे याच्याकडून ऐकूयात आणि त्यानंतर अभंगाच्या एक एक चरणांविषयी अनुक्रमे सद्भक्त सुवार्ती केंदूरकर, सद्भक्त विशाल खेडकर, सद्भक्त मंजिरी सुदामे आणि अमरेश देशपांडे हे बोलतील. Ah
रमले मन माझे विरमले, श्री गुरु चरणी विसावले, रमले मन माझे विरमले, श्री गुरु चरणी विसावले, नाही चिंतिला भोग कधी, नाही मिरविला त्याग तसाही, लौकिक तेचे दिवा स्वप्न ही चुकुनी मी मनी कधी ना देखिले, श्री गुरु चरणी विसावले, व्यर्थ जीवनी कधी ना भ्रमलो, विषयी तैसा नाही भटकलो, भव मृग तृष्णी कधी ना फसलो, आत्महिती मन सावध झाले, श्री गुरु चरणी विसावले, ध्येय निष्ठ जीवन हे घरले, देश देव प्रेमाने फुलले, सद्गुरु संगे गुय्यौ मगने, सद्गुरु संगे गुय्यौ मगने, स्वरूप सुखाला जवळी केले, श्री गुरु चरणी विसावले, शुभ समवर्तन घडे सर्वदा, भाषण मधुमित अंगी नम्रता, परहित चिंतन मनी सर्वथा, परहित चिंतन मनी सर्वथा, मकरंदा निज सुखी रमविले, मकरंदा निज सुखी रमविले, श्री गुरु चरणी विसावले, रमले मन माझे विरमले, श्री गुरु चरणी विसावले।
श्रीराम, मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे या अभंगाच्या प्रत्येक चरणांवर आता आपल्यातील काही युवा साधक चिंतन प्रकट करणार आहेत. सर्वप्रथम पहिल्या चरणावर आपले विचार प्रकट करेल सद्भक्त सौ आरती केंदूरकर.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. नाही चिंतीला भोग कधीही, नाही मिरविला त्याग तसाही. लौकिकतेचे दिवा स्वप्नही चुकूनी मनी कधी न देखिले. स्वामीजींचं जीवनचरित्र उलगडून दाखविणाऱ्या या अभंगात स्वामीजी म्हणतात, मी कधीही भोगांचं चिंतन केलं नाही, त्याग कधीही मिरवला नाही, लौकिकतेचे दिवा स्वप्न चुकून सुद्धा पाहिले नाही. स्वामीजी म्हणतात, मी कधी सुद्धा भोगांचं चिंतन केलं नाही. ते नेहमी सांगतात की भोग भोगणं वाईट नाही, आपण ते चुकवू शकत नाही. व्यावहारिक जगात आपल्याला विविध प्रकारचे भोग भोगायला लागतात, परंतु त्याबद्दलचं चिंतन असतं ते मनाला व्यग्रता आणतं आणि आणखी भोग भोगायला उद्युक्त करतं. भोग त्रास देत नाही, त्याबद्दलचं चिंतन असतं ते मनाला त्रास देतं. स्वामीजी सांगतात, समजा आपण एखाद्या मंगल कार्यालयात जेवलो की मग सहजच तेथील पदार्थांवर चर्चा होत राहते, नंतर देखील त्या विषयास्वादाची आठवण होत राहते, मग तो विषय गोड वाटायला लागतो. सतत सतत चिंतन केलं तर ते चिंतन आपल्याला पुन्हा त्या भोगाप्रत घेऊन जातं. गोंदवलेकर महाराज म्हणतात, चिकूचं बी कसं असतं की बाहेर काढल्यावर त्याला थोडा सुद्धा गर लागलेला नसतो, या उलट आंब्याची बी कशी, त्यातून किती पण रस वेगळा काढायचा प्रयत्न केला तरी पण थोडाफार रस त्याला लागलेलाच असतो. तसं संतांचं आणि आपलं आहे. संत हे चिकूच्या बीप्रमाणे अलिप्त असतात, मनाने संसारातून बाहेर पडलं की पुन्हा त्यात अडकत नाहीत. या उलट आपलं असतं, कितीही चिंतन करण्याचा, मनाने संसारातून बाहेर पडण्याचा अभ्यास केला तरी आपल्याला त्यापासून अलिप्त होता येत नाही. या अभंगाच्या अनुषंगाने जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा लक्षात आलं की खरंच आपण किती विचार करतो प्रत्येक गोष्टीचा. अनेक गोष्टी असतात की ज्यावर आपण चिंतन उगीचच चालू असतो. मला खाण्याचं जरा जास्तच वेड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ करून बघायला आणि खायला आवडतात. त्यासाठी इंटरनेटवर रेसिपीज शोधल्या जातात, टीव्हीवर देखील अनेकदा कुकरी शोज बघते. एखाद्या पदार्थात कोणते इंग्रेडियंट्स घालता येतील, काय काय कॉम्बिनेशन करता येतील यावर अनेकदा चिंतन केलं जातं आणि त्यात खूप वेळ वाया जातो. पण यावेळी असा प्रयत्न केला गेला की चिंतन सुरू होतंय, सुरू झालंय असं लक्षात आलं की ते थांबवायचा प्रयत्न करायचा, कधी मनातल्या मनात नाम घ्यायचं किंवा कधी स्वामीजींचा आठव ठेवायचा. स्वामीजींनी त्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी अनेक त्याग केले पण कधी सुद्धा ते बोलून दाखवले नाहीत. आपलं काय होतं, आपल्याला खरं म्हणजे त्याग करायची इच्छा नसते. इच्छा झालीच तर ती एखाद्या कमी आवडीच्या गोष्टीची केली जाते आणि त्याग केल्यावर ते आपण चारदा बोलून दाखवतो. आपण त्यावर सतत चिंतन करतो आणि अनेकदा आपल्याला त्यावर खंत देखील वाटण्याची शक्यता असते. या उलट संतांचं असतं की ते आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी ते कितीतरी गोष्टींचा त्याग करतात पण कधी सुद्धा तो मिरवत नाहीत. स्वामीजींची पदवीधर झाल्यानंतर टेल्को, कूपर आणि सँडविक या कंपन्यांमध्ये निवड झाली. कुटुंबाची स्थिती देखील लवकरात लवकर नोकरी करावी अशी होती. त्या कंपनीमध्ये मिळणाऱ्या भरपूर पगारामुळे तेथील नोकरी वरकरणी प्रेयस अशीच होती. मात्र कामासाठी येण्या जाण्यासाठी लागणारा वेळ भरपूर होता. याशिवाय तेथील कामांमध्ये असणाऱ्या चढाओढीच्या वातावरणामुळे मनाला देखील व्यग्रता येण्याची शक्यता होती. परंतु परमार्थ प्राप्तीच्या दृष्टीने प्रतिकूल अशा या गोष्टीचा विचार करून स्वामीजींनी कंपनीमध्ये काम न करता बँकेतील नोकरी करण्याचा निर्णय घेतला. स्वामीजींना प्रपंचात परमार्थ नाही तर परमार्थाने व्यापून गेलेल्या जीवनात प्रपंच बसवायचा होता. बँकेतील नोकरीच्या कामाची वेळ कमी, भरपूर सुट्ट्या आणि त्यामानाने कमी व्यग्रता आणणारे कामाचे स्वरूप, या सर्व गोष्टी परमार्थासाठी अनुकूल होत्या. बँकेतील नोकरीमध्ये सुद्धा स्वामीजींना बढतीच्या संधी उपलब्ध झाल्या. परंतु बढती मिळाली तर आपण स्वामीजींपासून दूर जाऊ आणि परमार्थासाठी पूर्ण वेळ देता येणार नाही म्हणून त्यांनी त्या नाकारल्या. खरं म्हणजे स्वामीजींमधील उत्तम नेतृत्व कौशल्य, काम करण्याची हातोटी यामुळे ते नोकरीच्या ठिकाणी खूप मोठ्या पदावर गेले असते, परंतु तसे त्यांनी केले नाही. या व्यतिरिक्त परमार्थासाठी त्यांनी अनेक छोटे मोठे त्याग केले असतील जे आपल्याला अजून माहीत देखील नसतील. काही उदाहरणं आपल्याला त्यांचं चरित्र प्रकाशित झालं तेव्हाच कळली. आणि या सर्व त्यागानंतर त्यांच्यामध्ये अहंकाराचा अभिमानाचा लवलेशही नाही. स्वामीजींनी कधी सुद्धा त्याग बोलून दाखवला नाही. आपण आपल्या जीवनात असा त्याग करून पाहिला तर आपण शांत राहू शकतो का? आपल्याला देखील स्वामीजींसारखं सहज निभावता येतं का? ही खरंच अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. पुढच्या चरणात स्वामीजी म्हणतात, लौकिकतेचे दिवा स्वप्नही चुकूनी मी मनी कधी न देखिले. स्वामीजींनी मान, मरातक, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टींना कधीही महत्व दिलं नाही. अमुक एक कंपनी, पद, घर यासाठी ध्येय ठेवणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे, मी मोठा होईन, अमुक एक केल्याने माझं नाव होईल, अशा स्फूर्ती साधारणपणे आपल्याला असतात. खरं पाहिलं तर लोकेशणा याचं कारण आपला अहंकार असतो. माझ्यामध्ये खूप गुण आहेत, मी कोणीतरी मोठा आहे, मी काही केलं की लोकांनी छान म्हणावं, मला एक्नॉलेज करावं असं वाटत राहतं. पण यावर स्वामीजींचे विचार आहेत की आपल्या अंगभूत गुणांची कल्पना असणे योग्य आहे, पण त्यांच्या आधाराने स्वतःला मोठे, इतरांपेक्षा वेगळे समजणे बरोबर नाही. गुण हे आपल्याला परमेश्वराचे देणे आहे असे समजावे, त्यामुळे स्वतःला श्रेष्ठ मानण्याचे कारण नाही. मोठे होणे म्हणजे कशा प्रकारे ते समजून घेतले पाहिजे. अहंतेमुळे मोठे मोठे गुणही वाया जाऊ शकतात. स्वामीजी या सगळ्या गोष्टींपासून अतिशय सावध राहिले असं दिसतं. बँकेमध्ये आपले साधकपण वेगळेपणे जाणवून न देता स्वामीजी सर्वांशी मिळून मिसळून वागत असत. बँकेतील कित्येक लोकांना, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती देखील नसायची. साधक दशेत स्वामीजींची साधना, युवा साधकांना जोडण्याची हातोटी, प्रभावी वक्तृत्व आणि अहंकारहित साधे जीवन या सर्वांमुळे ते निश्चितच विशेष आहेत असं त्यांच्या भोवतीच्या लोकांना वाटायचं. मोठ्या स्वामीजींच्या कौतुकास वेळोवेळी पात्र झाल्यामुळे अनेक लहान थोर साधक स्वामीजींशी अधिक आपुलकीने वागायचे. हे सर्व वातावरण एखाद्या साधकाला फारच सुखावह वाटले असते. परंतु स्वामीजी दक्षतेने क्षणोक्षणी स्वतःची तपासणी करून घेत, कौतुक करून घेण्याची इच्छा तर आपल्यात बळावत नाहीये ना, याचा ते अभ्यास करत, अभ्यासपूर्वक यापासून स्वतःला अलिप्त ठेवत असत. आपल्याला या ठिकाणी ध्यान साधना आणि गुरुसेवा करायची आहे. आपले ध्येय हे आत्मदर्शन हेच आहे हा निश्चय उराशी धरूनच ते वागत असत. स्वामीजी म्हणतात, लौकिकाच्या धुरे नाही भरले डोळे, न घेता अर्पिले चरणी देवा, नाव मान याची काय ती मिराशी, स्वरूपाच्या मुशी माझी आटवते, गुरु कृपे मोकळा होऊन या गेलो, वृत्ती शून्य झालो आपेआप, रमले मन माझे विरमले. हा अभंग जो आम्ही अभ्यासासाठी घेतला आहे हा खरंच आम्हा सर्व साधकांना अतिशय प्रेरित करणारा आहे. साधकाचं जीवन कसं असावं हे यातून कळतं. स्वामी स्वरूपानंद म्हणतात तसं, नको भोग, नको त्याग, नको लौकिक आगळा, सोडवी हा परी माझा मोह पाशातून गळा, असं अंतःकरणापासून आम्हाला देखील वाटावं आणि या परमार्थ मार्गावर जिद्दीने चालण्याची शक्ती आणि बुद्धी तुम्ही आम्हाला द्यावी, तीच स्वामीजी तुमच्या चरणी प्रार्थना. आता पुढील चरणावरच चिंतन सद्भक्त विशाल खेडकर सादर करतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात स्वामीजी म्हणतात, व्यर्थ जीवनी कधी न भ्रमलो, विषयी तैसा नाही भटकलो, भव मृग तृष्णी कधी न फसलो, आत्महिती मन सावध झाले. व्यर्थ जीवन म्हणजे तरी काय? म्हणजे प्रयोजनरहित जीवन जगणे. जे जीवन जगताना आपल्यासमोर कोणतेच ध्येय नाही, असा साधा जर का अर्थबोध आपण बघितला तर आपण कोणीच कधीच असं व्यर्थ जीवन जगलेलं नाही. कारण आपल्या पुढे नेहमीच काही एक ध्येय असतं. लहानपणापासून शाळेत जाऊन उत्तम अभ्यास करणे, चांगले गुण मिळवणे, पुढे एखादी परीक्षा पासून चांगली नोकरी पकडणे, अशी ध्येय आपल्या समोर असतात. आणि ही ध्येय जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत जातात, पण ही अल्पकालीन असतात. यात अल्पकालीन ध्येयांशी आपण समोरसून जातो एवढे की ह्याच्या पुढेही जाऊन काही आपण मिळू शकतो असा विचार सुद्धा आपल्याला स्पर्श करत नाही। या ध्येयांची पूर्ती हेच आपल्या जीवनाचे इतक कर्तव्य आहे असे आपण समजतो, पण स्वामीजी म्हणतात अशा व्यर्थ जीवनात मी कधीच भ्रमलो नाही। भ्रमलो हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे। भ्रमणे म्हणजे भटकणे। आपल्या जीवनातील ध्येयांचा मागोवा घेणे म्हणजे भ्रमणे का? तर मुळीच नाही। पण या जन्माचे मुख्य प्रयोजन काय आहे हे जाणून न घेता त्यांच्या मागे धावणे म्हणजे भ्रमणे। स्वामी स्वरूपानंद एका ठिकाणी म्हणतात, जन्मोनिया नाही साधिले सोहित तयाचे जीवित माती मोल। आपलं हित कशात आहे हेच जर आपल्याला कळलं नाही तर मात्र आपलं जीवन वाया गेलं असं सर्व संत मानतात। परमार्थ हेच आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय ठरवावे आणि आत्मदर्शन हे चरम लक्ष असावे। परमात्म्याला अर्पण होण्यात भजण्यात या नश्वर देहाची सार्थकता आहे। संतांनी त्यांच्या जीवनात परमात्मा प्राप्तीसाठी किती कठोर साधना केली। एवढं कठोर तप संत का बरं करतात याचा विचार करायला मात्र आपल्याकडे फुरसत नाही। आपण आपलं जीवन जगण्यात मस्त असतो कारण या जीवनाकडून आपल्याकडे अपेक्षा असतात। आपल्याला अतीव सुख अपरिमित समाधान आणि शांतीची अपेक्षा असते। संत परमार्थाच्या पायावर या तिन्ही गोष्टी अनुभवतात पण त्याला जोड असते विवेक आणि वैराग्याची। विवेकाने नित्य कर्म आणि निषिद्ध कर्म यांचे वर्गीकरण करून नित्य कर्मांचे आचरण आणि निषिद्ध कर्मांचा त्याग ते आपल्याला करायला सांगतात। भगवंत कर्मयोग सांगताना म्हणतात की आपल्या वाट्याला आलेल्या कर्मांचे कर्तव्य कर्मांचे आचरण करावे, त्यातून जे स्वाभाविक भोग होतील ते उपभोगावेत, त्यांचे सेवन करावे। पण असे करत असताना परमात्म्याचे अनुसंधान मात्र पाहिजे। आपण कर्म करतो तेव्हा आपला मी देह हा बोध पक्का असतो, त्यामुळे विषय सेवनामधून स्वतःला आवरणे आपल्याला कठीण जाते। स्वामीजी म्हणतात या विषय सेवनामध्ये मी कधीही भटकलो नाही। विषय सेवनामध्ये आपण रमलो की खरं आपला किती वेळ जातो हे आपल्याला कळत देखील नाही। स्वामीजी बऱ्याच वेळा सांगतात की एकेका विषयाकरता अख्खं आयुष्य घालवून वेचणारी माणसे या जगात आहेत। आपण पुण्यात राहतो त्यामुळे आपल्याला जवळपास सर्वांनाच खाणं हा विषय फार प्रिय आहे। 365 दिवस आपण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन खायचं म्हणलं तरी जमू शकतं आपल्याला। हे सगळे जे विषय आहेत ते समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे शबल विषय आहेत। समर्थ म्हणतात शबल विषय त्यागणे शुद्ध कार्यकारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखायची। शबल विषय म्हणजे ज्या विषय सेवनांमुळे आपण भगवत प्राप्तीच्या ध्येयापासून दूर जातो, अशा विषयांच्या चिंतनामुळे आपली देहासक्ती वाढते। विषयांपासून आनंद मिळू शकतो या वृत्तीमुळे कधी विषयांबद्दल प्रेम तर कधी तिटकारा निर्माण होतो। काही विषय सेवनांमुळे ते बराच काळ आपल्या स्मृतीमध्ये राहतात। आपल्याला असं वाटतं की आपण त्या विषयांना दूर केले आहे पण कालांतरानं त्या विषयाचे स्मरण होतात, आपण त्यात गुंतून पडतो। आपण एखाद्या पर्यटन स्थळाला गेलो असू तर तिथले दृश्य पाहून ते आपल्या स्मृतीमध्ये राहते। काही काळानंतर सुद्धा जर का त्या स्थळाचा विषय निघाला तर आपण कित्येक तास त्या चर्चेमध्ये गुंतून पडतो। अशा चिंतनशील आणि स्मृतीजन्य विषयांमध्ये रमलो असता आपण परमात्म्यापासून दूर जातो, कर्मांमधील अनुसंधानाचा विसर पडतो। आत्मबोधाच्या वाटा या ग्रंथामध्ये एका चरणात स्वामीजी म्हणतात, स्वाधीन इंद्रियांनी होणारा विषयांचा उपभोग प्रसन्नता देतो। इंद्रियाधीन होऊन जर आपण विषय सेवन केले तर एक मर्यादा ओलांडल्यानंतर त्याची परिणती विषादामध्ये होते। अशा प्रकारे विषय सेवनातून होणारा आनंद आणि विषाद या चक्रामध्येच आपण अडकून बसलेलो असतो। यावर उपाय म्हणजे काय? तर जास्तीत जास्त कर्मे करताना आपण अनुसंधान ठेवायचा प्रयत्न करावा। पण हे आपल्याला जमत नाही म्हणून स्वामीजी आपल्याला बरेच प्रयोग करायला सांगतात। कर्म करत असताना आपले सद्गुरु आपले अनसीन पार्टनर आहेत असा विवेक ठेवणे, मध्यवर्ती संकल्पांचे स्मरण करून कर्म करणे। पण हे करत असताना प्रत्येक क्षणी आपण सावध राहिले पाहिजे। एखादाच बेसावध क्षण असतो की ज्यांच्यामुळे आपण विषयांच्या तडाख्यात सापडतो, याचा बराचसा प्रत्यय आपल्याला ध्यानाच्या वेळेला येतो। मनाच्या वेगाने आपण काही क्षणात यथेच भ्रमण करून येतो। या देह मन बुद्धीच्या अंगाने विषयांमध्ये सुख समाधान आणि शांती शोधण्याचा आपला प्रयत्न म्हणजे वाळवंटात मृगजळा मागे तहान शमवण्यासाठी पळण्यासारखे आहे। मृगजळ जसं फसवं असतं की तहानलेला पाण्याच्या इच्छेने मृगजळापाठी धावतो आणि त्याची तहान काही चमत नाही. विषयांच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. लौकिक जीवनात आपल्यासमोर अनेक ध्येय येऊन उभी राहतात. आपण त्यांचा मागोवा घेण्याकरता त्यांच्या मागे धावतो कारण आपल्याला समाधान हवं असतं. समाधानाच्या शोधात आपण बाहेर पडतो आणि आपल्या पदरी असमाधानच येते. याचे मुख्य कारण म्हणजे भवरूपी मृगाच्या मागे धावताना आपण सभोवतालची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. आचार्य म्हणतात, चेतो भृंग भ्रमशिवृथा भवमरु भ्रूमो निरसायाम भज भज लक्ष्मी नरसिंहानग पदसरसीजा मकरंदम. की हे मनरूपी भोंग्या, तू व्यर्थच या भवरूपी वाळवंटात भ्रमण करतो आहेस. तुला जर मकरंदाची आस असेल तर तू या लक्ष्मी नृसिंहाच्या पादपद्मी रेंगाळले पाहिजेस. अशा भवमृगाच्या तृष्णेमध्ये मी कधी फसलो नाही असे स्वामीजी म्हणतात. आपल्या ऐहिक कर्मांचे कर्तव्यात्मक कर्मांची समाधानकारक व्यवस्था लावून उर्वरित वेळ सद्गुरु सेवेत अर्पण करण्याचे त्यांनी ठरवले. याचेच द्योतक म्हणजे बँकेच्या नोकरीत असताना प्रमोशन न घेण्याचा केलेला त्यांनी निर्णय. आपले अंतिम हित कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे ध्येय जर आपल्याला कळले नाही समजले नाही तर आपलं आचरण कसं असावं आपली कर्मे कशी असावीत यांचा विवेकपूर्ण विचार आपण करू शकणार नाही. आणि याच विवेकपूर्ण विचारांच्या मालिकेतून परिपक्व झालेल्या मनाची स्थिती म्हणजे आत्महिती मन सावध होणे. सावध हा आपल्यासाठी खूप किल्लीचा शब्द आहे. सावध राहणे हे संतांच्या जीवनातही आपल्याला पाहायला मिळते. परमार्थासाठी प्रपंचाचा त्याग करणारे रामदास स्वामी श्रीधर स्वामी महाराजांची उदाहरण आपल्याला माहिती आहे. पण एक विचार असा म्हणायचा येतो की ते संत आहेत हे त्यांना जमू शकते. पण आपल्यासमोर स्वामीजींचे सुद्धा उदाहरण आहे. सावधपणाचा अवलंब त्यांनी त्यांच्या जीवनात केलेला आपल्याला दिसतो. या अभंगाच्याच अंगाने जर पाहिले तर सावधपणामुळे त्यांनी कधीही भोगांचे चिंतन केलेले नाही, त्याग मिरवलेला नाही, लौकिकतेचे स्वप्नही पाहिलेले नाही. आणि हा सावधपणा त्यांनी केवळ व्यवहारात अंमलात न आणता परमार्थ करताना सुद्धा अंमलात आणलेला आहे. आपल्या सद्गुरूंशी संवाद साधण्याकरता स्वामीजींनी ज्या काव्यकलेचा आरंभ केला होता ती अति बहरात असतानाच त्यांनी तो थांबवण्याचा निर्णय घेतला. आपल्या अंगी असणाऱ्या गुणांचा उपयोग जर भगवत प्राप्ती करता झाला तरच त्या गुणांचा आपल्याला उपयोग आहे, नाहीतर आपणच आपले गुणच आपल्या पायातील बेड्या बनतात. अशा विचारमंथनातून निर्माण होणारा सावधपणा त्यांच्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळतो. आपले आत्महित हे सद्गुरू सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करत साधना करण्यात आहे. आपल्या प्रत्येक कर्मात प्रयोगाद्वारे अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न आपण अधिक तत्परतेने दक्षपणे करण्याचा प्रयत्न करूया. या नश्वर देहाची सार्थकता कशात आहे हे जाणून घेऊन अधिक जोमाने प्रयत्न करूयात. उठा की मायाबाप कशी लागली झोप हुजूर जाऊन या एवढी चुकवा खेप. नाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे गाफील न राहता आत्महिताच्या मार्गावर सतत अग्रेसर होण्याची बुद्धी शक्ती आम्हाला प्राप्त हो ही सद्गुरूंचरणी प्रार्थना. काव्याच्या तिसऱ्या चरणावर सद्भक्त मंजिरी सुद्धा मी आपलं चिंतन करतो.
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ध्येय निष्ठ जीवन हे घडले देश देव प्रेमाने फुलले सद्गुरु संगे गुह्य उमगले स्वरूप सुखाला जवळी केले. या चरणांमधून स्वामीजींच्या जीवनाचं दर्शन घडतं. आधीच्या दोन कडव्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचा जो परिपाक म्हणून जे जीवन घडत आहे त्याचंच वर्णन या कडव्यामध्ये स्वामीजींनी केलं आहे. ध्येयनिष्ठ जीवन जगणं खूप कठीण गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायचे. एक मुलगा देवाच्या जत्रेला गेला आणि बाकीच्या आकर्षणांमध्येच रमला. मुख्य ध्येय देवदर्शन तेच विसरून गेला. आपल्या बाबतीत असं घडायला नको. आपल्या आयुष्यात छोटी ध्येय खूप असतात, उत्तम शिक्षण, व्यवसाय, नोकरी इत्यादी. या ध्येयांसाठी आपण पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत असतो. पण स्वामीजींकडे आल्यावर त्यांनीच आपल्याला आपलं मुख्य ध्येय दाखवलं. ते म्हणजे पारमार्थिक जीवन जगणं आणि आत्मदर्शन करून घेणं. तेच आपल्याला जाणीव करून देतात की अनमोल नरदेहाचं सार्थक फक्त आत्मज्ञान प्राप्तीनेच होणार आहे. त्यांच्या कृपेमुळेच आपण या मार्गावरून चालण्यासाठी प्रेरित होतो. त्यांच्यासारखं ध्येयनिष्ठ जीवन जगण्यासाठी खूप निस्वार्थ वृत्ती, शुद्ध बुद्धी, सरलता, प्रामाणिकपणा, दृढनिश्चय, धैर्य या गुणांची आवश्यकता आहे. स्वामीजींचं जीवन लहानपणापासूनच अत्यंत शिस्तबद्ध आणि ध्येयनिष्ठ दिसून येतं. आधीच्या दोन कडव्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कर्मात निष्कामता, निस्पृहता असल्यामुळे मुळातच शुद्ध बुद्धी आहे. कोणत्याही तर्कवितर्काच्या आहारी न जाता स्वतःला संपूर्ण झोकून देऊन कर्म करण्याची वृत्ती आहे. मग ती वारकऱ्यांची भक्तिभावाने केलेली सेवा असो, विद्यार्थी परिषदेचं काम असो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम असो आणि आणीबाणीच्या काळात देशासाठी तुरुंगात जाणं असो, या सर्व ठिकाणी लहानपणी देखील कृतीशील ध्येयनिष्ठेचं दर्शन आपल्याला घडून येतं. समर्थ म्हणतात, समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. आपल्या स्वामीजींचं जीवन हे असं आहे. मुळातच पारमार्थिक पिंड आणि घरातून घडलेले उत्तम संस्कार, त्यामुळे प्रत्येक गोष्ट पूर्णपणे समजून घेऊन त्या ध्येयाच्या आड येणाऱ्या गोष्टींचा त्याग करत आजही ध्येयनिष्ठ जीवन आदर्श म्हणून आपल्या समोर घडतं आहे. आपल्या जीवनातली ध्येय खूप छोटी आपल्यापुरतीच असतात. स्वामीजींच्या जीवनात मात्र देश आणि देव यासारखी व्यापक ध्येय दिसून येतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि घरातील संस्कार यामुळे प्रखर राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये होती. त्या माध्यमातून समाजासाठी खूप काही चांगलं करावं अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात होती. तशी संधीही त्यांना होती. त्याच काळात निरनिराळ्या विद्वान मंडळींची व्याख्यानं ऐकून आत्मदर्शनाची त्यांची जिज्ञासा पण बळावत होती. समाजात चांगला बदल घडवून आणण्यासाठी सर्व समाजाचं संघटन हे सर्वव्यापक परमात्मा तत्वज्ञानाच्या आधारावर व्हावं असंच त्यांना वाटत होतं. त्याच काळात ते त्यांचे सद्गुरू स्वामी माधवनाथांकडे आकर्षित झाले. सद्गुरूंचा संघ अनेकांना लाभतो, पण सद्गुरूंना नेमकं काय सांगायचं आहे हे जाणण्याचा आपण सतत प्रयत्न करायला हवा. स्वामीजींनी तर आयुष्यभर त्यांच्या सद्गुरूंचं हृदगत जाणून घेण्यासाठीच प्रयत्न केला, धडपड केली. या बाबतीतला एक प्रसंग दीपे दीपू लावला या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळतो. 1991 साली स्वामी माधवनाथांना अनपेक्षितपणे पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यामध्ये मोठ्या स्वामीजींची उजवी बाजू पूर्ण शक्तिहीन झालेली होती आणि त्यांच्या वाचेवरही त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांचे उच्चार कोणाला समजत नव्हते. त्यांना काहीतरी सांगायचं होतं, त्यांची घालमेल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आजूबाजूला इतक्या लोकांमध्ये जेव्हा त्यांनी स्वामीजींना बघितलं, त्याबरोबर त्यांनी त्यांना आपल्या जवळ बोलावून घेतलं. त्यांच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवत मोठे स्वामीजी पुन्हा काहीतरी बोलायला लागले. त्यांना त्रास होऊ नये म्हणून काही जण हो हो बरोबर आहे असं म्हणू लागले, पण मोठे स्वामीजी मात्र समोरच्या भिंतीवरील तसबिरींकडे बघून काहीतरी म्हणत होते. स्वामीजींना मात्र आपल्या सद्गुरूंना त्या अवस्थेत बघून खूप गलबलायला झाले. त्यांनी मोठ्या स्वामीजींच्या नजरेतले भाव वाचण्याचा प्रयत्न केला. संतांच्या तसबिरीकडे बघून ते पुन्हा पुन्हा काहीतरी सांगत होते. आपल्या सद्गुरूंचे न उमटणारे शब्दांची भाषा त्यांना कळली आणि ते म्हणाले, हो हो स्वामीजी, खरंच ज्ञानोबा, स्वरूपानंद या सगळ्या संतांची आपल्यावर या कार्यावर कृपा आहे. स्वामीजींचे ते शब्द ऐकले आणि मोठ्या स्वामीजींच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. त्यांच्या मनोगताला आता शब्द लाभले होते. त्यांनी स्वामीजींचा हात आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवला आणि आणखी काही बोलू लागले. त्यांचे अस्फुट शब्द स्वामीजींना कळू लागले. स्वामीजी म्हणाले, स्वामीजी खरंच तुम्ही आतापर्यंत सर्वांकरता झिजलात, सर्वांना केवळ प्रेमच दिलं. ते ऐकून मोठे स्वामीजी पुन्हा आनंदित झाले. आपला डावा हात स्वामीजींच्या डोक्यावरून फिरवत ते बोलू लागले. स्वामीजींनी त्यांचे भाव वाचून पुन्हा म्हटले, स्वामीजी या सगळ्या संतांच्या कृपेनी सगळं काही ठीक होईल, आम्ही चिंता करणार नाही. आणि आपले दाटून येणारे भाव मोठ्या स्वामीजींना त्रास होईल म्हणून स्वामीजींनी मोठ्या निग्रहाने आवरून धरले. पण स्वामीजींचं बोलणं ऐकताच मोठ्या स्वामीजींच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. थोड्या वेळाने मोठ्या स्वामीजींच्या नेत्रांवटे अश्रू पाझरू लागले आणि त्यांना आणखी काही सांगायचे होते. हे अश्रू आनंदाचे आहेत, या देहाचे काहीही हो मला त्याची फिकीर नाही, पण समाजाला या शुद्ध परमार्थाची अत्यंत गरज आहे. तुम्ही हे कार्य 5-50 वर्षे पुढे चालवा, तुम्ही हे सर्व कराल याची मला खात्री आहे. आणि गुरु शिष्यांचं आश्चर्यकारक भावाद्वैत प्रकट झालं. मोठ्या स्वामीजींचे शब्द स्वामीजींनी जाणले. अशा प्रकारे स्वामीजींना सद्गुरूंचा वैयक्तिक सहवास, त्यांनी सांगितलेल्या साधनेतील नियमितता, तीव्रता, जिद्द, सतत चिंतनशीलता, श्रवण, यातून स्वतःच्या जीवनावर केलेले प्रयोग, समर्पण भाव या सर्वांमुळे ते खूप खूप व्यापक झाले. स्वामीजी त्यांच्या सद्गुरूंशी एकरूप झाले. अनुग्रहाच्या वेळी सद्गुरु आपल्याला जे गुह्य सांगतात की आपण देह मना बुद्धी नसून ब्रह्मरूप आहोत, ते गुह्य प्रत्यक्ष अनुभवाला आले असं स्वामीजी इथे म्हणतात. ज्ञानोबांच्या आरतीत प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले याप्रमाणे स्वामीजी आणि त्यांच्या सद्गुरूंमधील द्वैत संपून गेले. देहबुद्धी नाहीशी झाली, सर्व विश्व ब्रह्मरूप झालं आणि खूप खूप व्यापक झालं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवाह अत्यंत मोलाचा, उंच पातळीवरचा, लोककल्याणाचा केला. ते जेही कर्म करतात ते विश्वासाठी, आपल्यासारख्या साधकांच्या हितासाठी करतात. आपल्यासारख्या साधकांच्या कल्याणासाठी त्यांनी त्यांच्या अभ्युदयाचा विचार कधीच केला नाही, उलट सर्वस्वाचा त्याग करून ते आपल्यासाठी कष्ट घेत आहेत आणि त्यातच त्यांचा परमार्थ आणि राष्ट्राचा अभ्युदय हे दोन्ही ध्येय साध्य होत आहेत. या चरणाचं चिंतन करत असताना आपल्या परीने आपण काय काय अभ्यास करू शकतो, तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेही कर्म करायचं ते निस्वार्थ वृत्तीने स्वामीजींची सेवा म्हणून करायचं असा अभ्यास आपण करायला हवा. म्हणजे ज्या व्यक्तींशी मतभेद आहेत त्यांच्यासाठी कर्म करताना देखील हाच भाव मनात ठेवून आनंदाने कर्म करण्याचा अभ्यास आपण करायला हवा. ध्यानात आणि व्यवहारात जास्तीत जास्त सावध राहण्याचा प्रयत्न अभ्यास करायला हवा. व्यवहारात जास्तीत जास्त वेळ अनुसंधानपूर्वक कर्म करण्याचा अभ्यास पण करायला हवा. दिवसातून जमेल तितका वेळ स्वामीजींच्या ग्रंथांच्या विचारांच्या सान्निध्यात राहण्याचा अभ्यास प्रयत्न आपण करूया. अजून आमचं ध्येय खूप दूर जरी असलं तरी स्वामीजींच्या कृपेने आणि आशीर्वादाने ध्येयाच्या प्रकाशात चालण्याचा निश्चय आपण आज करूया. या ध्येयाकडे मार्गक्रमण करण्याची शक्ती देण्यासाठी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया. आता यापुढील चरणांवरचं चिंतन सद्भक्त अमरेश देशपांडे करेल.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्गुरु चरणी मन रमल्यावर विसावल्यावर आपलं जीवन कसं घडलं हे स्वामीजी या अभंगातून सांगतात. आपल्या यशस्वी जीवनाच्या खुणा ते आपल्याला सांगत आहे. स्वामीजींचं परिमित जीवन, साधी राणी, कोणतीही अवास्तव लौकिक महत्वाकांक्षा नाही आणि लहानपणापासूनच ध्येयनिष्ठ जीवन जगण्याची एक जिद्द आणि धडाडी स्वभाव. स्वामी स्वरूपानंद म्हणतात तसं नको भोग, नको त्याग, नको लौकिक आगळा अशा विचारांनी स्वामीजी राहिले. व्यर्थ जीवनात म्हणजे अवास्तव अपेक्षा, स्वप्न व विषयांमध्ये न सापडता आत्महिताविषयी कायम दक्ष राहिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्येयनिष्ठतेचा मोहरा त्यांनी पूर्णपणे सद्गुरूंनी दाखवलेल्या आत्मदर्शनाच्या दिशेने वळवला. सद्गुरूंच्या प्रेमळ सहवासात अधिकाधिक तरल अंतःकरणाने राहून श्रवण साधना करणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. एखादं लहान मूल जसं आपल्या आईला कायम धरून ठेवतं, तिच्या कडेवर बसतं, ती कुठे जाऊ लागली की तिच्या मागे जातं, तिच्या पायातच घुटमाळतं. आपल्या आईशिवाय ते कुठेच रमतही नाही आणि विसावतही नाही. तसं स्वामी माधवनाथांच्या चरणांशी त्यांच्या सहवासात स्वरूप सुखाला जवळ केल्यावर आपल्याला नेमकं काय प्राप्त झालं, कोणत्या अंगाने आपलं जीवन समृद्ध झालं हे स्वामीजी शेवटच्या चरणात सांगतात. शुभ समवर्तन घडे सर्वदा, भाषण मधुमित अंगी नम्रता, परहित चिंतन मनी सर्वथा, मकरंदा निज सुखी रमविले. शुभवर्तन म्हणजे आपण आत्मा आहोत या स्मरणात झालेलं वर्तन आणि समवर्तन म्हणजे पश्यामी ते रूपम जनांतरस्तम, सर्वांमध्ये परमात्मा पाहणं, म्हणजे प्रथम मी परमात्मा स्वरूप आहे हे जाणून तो सर्वांमध्ये पाहणं असं शुभ समवर्तन घडे सर्वदा असं स्वामीजी म्हणतात. तुकाराम महाराज जसं म्हणतात, अवघा तो शकुन हृदयी देवाचे चिंतन, येथे नसता वियोग लाभा उणे काय मग, छंद हरीच्या नामाचा शुचिरभूत सदा वाचा, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. संत व्यवहारातही भगवंताशी जोडलेले राहतात. आपल्या दृष्टीला प्रकृतीच दिसते, चांगला वाईट, काळा गोरा असं दिसतं. स्वामीजी म्हणतात तसं दृश्याशी आपण एकरूप होऊन जातो. प्रकृतीतील गुणदेश हे संतांनाही दिसतात. एखादी प्रेमळ किंवा क्रोधी व्यक्ती ही आपल्याला जशी लक्षात येते तशी ती संतांनाही दिसते. पण हे सर्व परमात्म्यापासून निर्माण झाले असून तेही परमात्मा स्वरूप आहे अशा दृष्टीने ते पाहतात. एकदा स्वामीजी एका कार्यक्रमासाठी दुसऱ्या गावी जाणार होते. ते एक छोटं खेडेगाव होतं आणि काही साधक तिथं बसने जाणार होते. तेव्हा स्वामीजी म्हणाले, आपण तिथले लोक कसे आहेत, ते बोलतात चालतात कसे, तिथं काय सोयी आहेत नाही, याकडे फार लक्ष न देता सर्वांमध्ये कसा परमात्माच नटून आहे हे पाहूया. असा कोणता तरी विशिष्ट भाव अभ्यास आपण ठरवून करूयात, नाहीतर आपण तिथे नुसतेच गेलो आणि आलो असं होईल. सर्वत्र भगवंत कसा पाहावा हे स्वामीजी शिकवतात. आपणही दिवसातला काही काळ तरी ठरवून आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये परमात्मा पाहण्याचा अभ्यास करू शकतो. भाषण मधुमित अंगी नम्रता. सर्वांमध्ये परमात्मा पाहिला की आपापच आपलं बोलणं चालणं बदलतं. स्वामीजींचं बोलणं कसं ऐकतच राहावंसं वाटतं. स्वामीजींचं प्रेमाने बोलणं, सलगी देणं, त्यांनी ते सहजच आपलंसं करून टाकतात. प्रत्येक व्यक्तीशी बोलताना त्याच्यातील थेट चैतन्याशी ते एकरूप होऊन जातात. स्वामीजी नेहमी बोलताना तुम्हाला काय वाटतं, आपण असं करूयात का असं बोलतात. मी म्हणतो तसेच झाले पाहिजे असे आग्रही नसतात. एकदा एका सद्भक्तांनी स्वामीजींवरील असीम प्रेमापोटी अशी व्यवस्था केली की ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात येतील तेव्हा त्या फर्ग्युसन कॉलेजपाशी थांबतील. स्वामीजी त्यांचं दर्शन घेतील आणि मग पालख्या पुढे जातील. तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले, तुम्हाला असं वाटत असेल की स्वामीजींना नीट दर्शन घेता यावे, पण मला असं खरंच वाटत नाही की माऊलींची आणि तुकाराम महाराजांची पालखी माझ्यासाठी थांबवण्यात यावी. सर्वजण जसे दर्शन घेतात त्याच पद्धतीने मलाही दर्शन घ्यायला आवडेल. आपण कोणी वेगळे आहोत असं न राहता ते सहजच आपल्यात मिसळून जातात. पुढे स्वामीजी म्हणतात, परहित चिंतन मनी सर्वथा. समर्थ जसं म्हणतात, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, कृपाळू स्नेहाळू जनी दास पाळू. सर्वांचं हित कल्याण व्हावं असा संतांचा सहज स्वभाव असतो. इतरांसाठी आपला देह ते अहोरात्र जिजवतात. स्वामीजी जेव्हा दुकानात स्वामी माधवनाथांच्या दर्शनासाठी जात तेव्हा कोणी अजून साधक तिथं दर्शनासाठी आले की ते स्वतःहून स्वामी माधवनाथांकडून खडीसाखर घेत आणि बाहेर पडत. जरी ते नुकतेच आले असतील तरी इतर साधकांना स्वामीजींशी बोलता यावं म्हणून ते बाहेर पडत. स्वामीजी रोज ध्यानाला बसतात तेव्हा ते एकटे एकांतामध्ये बसू शकतात, पण जवळपास रोज सर्व साधकांबरोबर ते ध्यानाला बसतात. त्यामुळे अनेकांना ध्यान करण्यासाठी प्रेरणा मिळते, उत्साह वाटतो. स्वामीजी एखाद्या तरुण मुलाला जेव्हा काही सल्ला देतात तेव्हा तो आपलाच मुलगा आहे या भावनेने त्याच्याशी बोलतात. मंदार किंवा केदारला जे हिताचं सांगितलं असतं तेच ते त्याच्याशीही बोलतात. एखाद्या साधकाचे लग्न ठरवणे तर कोणी आजारी असल्यास त्याला धीर देणे, स्वतः आजारी असतानाही साधकांच्या घरी पाद्यपूजेसाठी जाणं, अशा अनेक गोष्टी ते जमवतात. कारण सर्वांचं हित व्हावं असं त्यांना मनापासून वाटतं. लोका समजता सुखिनो भवंतु अशी त्यांची भावना असते. स्वामीजी म्हणतात की साधकाने खूप स्वकेंद्रित नसावं. मी माझी साधना आणि स्वतःच्या देहाभोवतींचे संकुचित विश्व असं न करता आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्तींचा विचार करावा. आपला देह थोडा तरी दुसऱ्यांसाठी झिजवावा. सर्वांबद्दल शुभ उत्तम चिंतावं आणि अधिकाधिक व्यापक होण्याचा प्रयत्न करावा. पण जो स्वतःच्या हिताबाबत सावध असेल तोच हे करू शकतो. आपण जेव्हा आपल्या देह मन बुद्धी यांच्यापासून वेगळे होऊ, माझे घर नातेवाईक यातून थोडे तरी बाहेर पडू, व्यापक हो, तेव्हाच दुसऱ्याचे हित जपण्यासाठी मन दक्ष होऊ शकेल. आपण जर केवळ आपल्या विचारात देहात देहसंबंधित देहाचे विकार यात अडकून असू तर दुसऱ्याचे हित आपण कसे जपणार. त्यामुळे स्वतःचे हित प्रथम साधून मगच खऱ्या अर्थाने दुसऱ्याचे अंतःकरण सुखदुःख आपण समजू शकू, त्याला मदत करू शकू. लोकांतामध्ये असताना व्यवहार करत असताना ती अशा पद्धतीने झाल्यामुळे शुभ समवर्तन घडे सर्वदा, भाषण मधुमित अंगी नम्रता, परहित चिंतन मनी सर्वथा. अशा वर्तनाचा स्वाभाविक परिणाम म्हणून स्वामीजी आपल्याच स्वरूपात रमून राहिले. मकरंदा निज सुखी रमविले. स्वामीजींचा हा तेजस्वी जीवन प्रवास म्हणजे एक सरळ रेष मार्ग धरली तर आपण या रेषेवरून जाताना अनेक आडवाटा किंवा परपेंडिक्युलर अशा रेषा निवडतो. अशा आडवाटेवरून परत चालत उलट प्रवास करून मुख्य रस्त्याला लागणं आवश्यक आहे. कारण पूर्णपणे स्वामीजी प्रमाणे आपल्याला जमणार नाही, आपण चुकू, पण पुन्हा स्वामीजी ज्या मार्गावरून गेले त्या पाऊलखुणा शोधत आपल्याला यावं लागेल. आपलं मोठं भाग्य आहे की स्वामीजी आपल्यासाठी पुन्हा पुन्हा या खुणा स्पष्ट ठळक करून त्यांच्या जीवनावरून दाखवून देत आहेत. स्वामीजी आपण आमचा हात धरून आपणच दाखवलेल्या मार्गावरून आम्हा सर्वांना घेऊन जावं ही प्रार्थना.
स्वामीजींचं जीवन म्हणजे एखाद्या दीपस्तंभासारखं आहे. आज सकाळच्या प्रवचनात स्वामीजी जेव्हा कर्मयोगाविषयी त्यातल्या युक्त्यांविषयी त्या श्लोकांविषयी बोलत होते तेव्हा आपल्यातल्या प्रत्येकाला असं वाटलं की याचा अनुभव याचा अभ्यास स्वामीजींनी स्वतः केलेला आहे. हे असं उत्तुंग पवित्र जीवन इतकं आदर्शवत कशामुळे झालं, कोणत्या दैवी गुणांची जोपासना स्वामीजींनी केली किंवा त्यांच्याकडे असलेल्या कोणत्या गुणांचं संवर्धन आणि ते त्यांनी कशा पद्धतीने केलं हे त्यांच्या शब्दांमधून आता आपल्याला कळालं. स्वामी मकरंदनास विरचित रमले मन माझे विरमले हा अभंग आता आपण परत एकदा ऐकूयात सद्भक्त अभिजित केंदूरकर याच्याकडून.
रमले मन माझे विरमले रमले मन माझे विरमले श्री गुरु चरणी विसावले रमले मन माझे विरमले श्री गुरु चरणी विसावले नाही चिंतिला भोग कधी नाही मिरविला त्याग तसाही लौकिकतेचे दिवा स्वप्नही सुकुनी मी मनी कधी ना देखिले श्री गुरु चरणी विसावले व्यर्थ जीवनी कधी ना भ्रमलो विषयी तैसा नाही भटकलो भव मृग तृष्णी कधी ना फसलो आत्महिती मन सावध झाले श्री गुरु चरणी विसावले ध्येयनिष्ठ जीवन हे घडले देश देव प्रेमाने फुलले देश देव प्रेमाने फुलले सद्गुरु संगे गुह्य मगले स्वरूप सुखाला जवळी केले. श्री गुरु चरणी विसावले. शुभ समवर्तन घडे सर्वदा, भाषण मधुमित अंगी नम्रता. परहित चिंतन मनी सर्वथा, मकरंदा निज सुखी रमविले. मकरंदा निज सुखी रमविले. श्री गुरु चरणी विसावले. रमले मन माझे विरमले. श्री गुरु चरणी विसावले. श्री गुरु चरणी विसावले. श्री गुरु चरणी विसावले.
श्री राम, आपले सद्गुरु स्वामी मकरंदनाथ आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपलं मोठं भाग्य आहे की त्यांच्या समोर त्यांच्याच अभंगावर काही चिंतन प्रगट करायला आपल्याला मिळालं. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. संत महात्म्यांच्या जीवनाचा अभ्यास आपण का बरं करायचा, त्यांचे शब्द का वाचायचे, त्यांच्या अंतरंगीचे भाव जाणून घ्यायचा प्रयत्न का करायचा, तर आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून, आपल्या अंतःकरणात पालट घडावा म्हणून, आपली साधना अधिक दृढ व्हावी म्हणून, त्यातून आत्मविकासाची नेमकी दिशा आपल्याला कळावी म्हणून, आणि शेवटी आपलं जीवन त्यांच्यासारखं व्हावं म्हणून. आजच्या कार्यक्रमाचं आणि आपण हा जो अभ्यास केला त्याचं नेमकं किंवा खरं प्रयोजन हे आहे. आता मी सर्व युवा साधकांच्या वतीने स्वामीजींना अशी प्रार्थना करतो की आमचंही मन असं सद्गुरूंच्या चरणी त्यांच्या पादपद्मी रमून राहावं, असे त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि साधना मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी काही मार्गदर्शन करावं.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. गेल्या वर्षी दीपे दीपू लाविला या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळेला एक काव्य मी करावं आणि मुकुंदरावांनी गावं अशी मुकुंदरावांची इच्छा होती. तसं मी एक काव्य केलं पण ते त्या प्रसंगाकरता मुकुंदरावांना आणि ती जी समिती होती त्या समितीला देखील असं वाटलं की याऐवजी आणिक एखादं काव्य जर केलं की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतः बद्दल काही जर सांगितलं तर चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ते जास्त योग्य ठरेल. बाकी ते जे काव्य होत आधी केलेलं आता मला आठवत नाही ते कोणतं होत. साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे, अशा प्रकारचं काव्य होतं तेही नंतर कधीतरी म्हटलं गेलं, पण मला यशाकडे जाऊ देत साधन पथ आक्रमत असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही तुमचं जे जीवन आणि तुम्हाला जितपत तृप्तता भावते तर तितपत पण तुम्ही काहीतरी तशा पद्धतीने लिहा असं या मंडळींनी सांगितल्या वरून मी हे काव्य केलं. तशाही प्रकारे आतापर्यंत तरी अशा विशेष प्रसंगी आणि मी काव्य करावं असा आग्रह धरला गेल्यामुळं त्या त्या वेळेला अशी वर्षातून एखाद दुसरं असं काव्य गेल्या 5-1 वर्षामध्ये अशी मी केली, नाहीतर काव्य हा माझा तसही म्हटलं तर कामाचा भाग नाही. आजचा जो कार्यक्रम होता तो मिनिट टू मिनिट झाला, खूप चांगला झाला. त्याच्यामध्ये सहभागी असणारी सर्व मंडळी, आरती, विशाल, मंजिरी, अमरेश या सर्वांनी प्रत्येक कडव्यावर जे मनोगत व्यक्त केलं ते मनोगत देखील मला व्यक्तिशः आवडलं. एक प्रकारे हे मनोगत व्यक्त करताना केवळ मी कसा वागलो, मी काय म्हटलं इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्याच्यापासून आपण काय प्रेरणा घ्यावी असाही रोख असल्यामुळं मला ते जास्त आवडलं, भावलं. तसंच दोघांनी जे गायलं मिहिरनी आणि अभिजितनी, तर आपापल्या परींनी दोघांचंही गायन खरंच खूप चांगलं झालं आणि विक्रांतचं निवेदन देखील. जीवन तुम्ही घडवलं तरी देखील जाणार आहे आणि नाही घडवलं तरी जाणारच आहे. दिनरपी रजनी सायं प्रातः शिशिर वसंतो पुनरायातः काल क्रीडती गच्छत्यायुः, हे सर्व होणारच आहे, कालाची क्रीडा चालू राहणारच आहे, आयुष्य हे पुढे पुढे जाणारच आहे. आयुष्य पुढे जातो याच्यात आपण काही कमावत नाही, गमावण्याची शक्यता मात्र असते. जवजव बाळ बळिया वाढे तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलीकडे हे तो ग्लानीची नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपलं आयुष्य कमी कमी होत आहे याची जाणीवच नाही आणि वाढदिवशी मात्र मोठं सुख वाटत, असं ज्ञानेश्वर महाराज एक विडंबन आपल्या जीवनाचं. त्याअर्थी ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये देखील मला वाटतं अगदी ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांपासून लहान लहान प्ले ग्रुपच्या मुलांपासून केक कापणं, मेणबत्तीवर फुंकर मारणं असं बहुतेक होत असेल, नाही का? कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, पण निश्चित वाढदिवसाचं कौतुक त्या काळात देखील वाटतच असणार. मनुष्याच्या प्रेरणा एकसारख्याच आहेत, त्या काही आता निर्माण झाल्या असं नाही, आणि त्या प्रेरणा बहुतेक करून भौतिक आहेत. भौतिक असल्यामुळं तत्वज्ञ किंवा पारमार्थिकांना त्याच्यामध्ये विशेष विचार त्यांनी केलाय असं वाटत नाही. हा एक अनादिकालापासूनचा संघर्ष आहे. आपल्या सहज स्वाभाविक प्रेरणा, त्यामुळे आपल्याला वाटणारं कौतुक आणि त्या कौतुकाबद्दल कोणीतरी तत्वज्ञ महापुरुषांनी सांगावं की अशा प्रकारचं कौतुक वाटून घेतो म्हणजे त्यात विशेष तू काय करतोस, असं सांगावं असं विचारावं, असे हे दोन विचार प्रवाह समांतर चालू आहेत असं मला वाटतं. भोगाचं चिंतन कधीही केलं नाही, तसंच त्याग ही मोठा मिरवून कधी सांगितला नाही, आणि लौकिक यशाचं दिवा स्वप्न, स्वप्न आणि दिवा स्वप्न याच्यात फरक आहे. आपण कसं तरी जीवन जगावं, मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं, यश मिळेल तर मिळेल, नाही तर नाही, नोकरी मिळेल तर मिळेल, नाही तर नाही, परीक्षेत पास होईल तर होईल, नाही तर नाही, असं जीवन जगता येत नाही कधी. जीवनातलं किमान यश, चौकटीतलं यश, आणि तेही आशा करता की त्या त्या जीवनामध्ये त्याच्या पुढं पुढं जर काही ठेवलं असेल तर स्थिर जीवन ठेवलेलं असतं. असं असल्यामुळं त्या चौकटीत जी यशाची कल्पना आहे ती धुडकावून लावणं हे अयोग्यच आहे. दिवा स्वप्न याचा अर्थ पुरी न होणारी स्वप्न, अतिरिक्त स्वप्न, आणि शेवटी पुरी होणारी स्वप्न आणि पुरी न होणारी स्वप्न ही स्वप्नच आहेत. जागृती नसेल तर स्वप्न ही चांगली आणि वाईट ही दोन्ही स्वप्नच असतात. त्यातल्या त्यात जीवन जेणेकरून बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, अशा अशा प्रकारचं जीवन जाणं स्थिर सुखमय असं, हे जरी स्वप्न असलं तरी देखील ते जागृत माणसाचं सोडून द्या, पण चार चौघा लौकिकांमध्ये असताना, लौकिक सांभाळत असताना हे ही योग्यच गोष्ट आहे. दिवा स्वप्न म्हणजे खरं तर संसाराबद्दलची अतिरिक्त स्वप्न. आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात आलं तर लौकिकातल्या स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी देखील लौकिक सांभाळण्यासाठी कराव्या लागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले की लोकांचे नी आधारे लौकिकेची व्यापारे, परी सांडिले निदसुरे लौकिक हे, झोपलेलं लौकिक विचार न केलेलं लौकिक काही कामाचं नाही. निदसुर लौकिक वाईट, पण मार्गाधारे वर्तावे, मार्गाच्या आधारानेच वर्तन करावं. तशा प्रकारे स्वामी माधवनाथांचं देखील जीवन तसंच होतं, स्वामी स्वरूपानंदांचं जीवन देखील तसंच होतं. लौकिक व्यापार टाकून ते जीवन नव्हतं. अगदी परवा भाऊ देसाईंच्या जन्मशताब्दी निमित्त जो ग्रंथ प्रकाशित केला त्याच्यामध्ये की इतक्या इतके आंब्याच्या साठी तयार झालेले आहेत त्या पाठवतो आहे, अजून होतील त्या जशा होईल तशा पाठवू, इतके इतके आंबे आतापर्यंत पाठवले, इतके काढायचे राहिलेत पण आता ते तयार होतील आणि पुढच्या काळात इतके आंबे पाठवू, अशा प्रकारे इथं भाऊ देसाई धंदा करत असताना तिथली सगळी मॅनेजमेंट स्वरूपानंद पाहत होते असं त्या पत्रांवरून लक्षात येत. अंतरी संतत करी सोहम ध्यान न जाई गुंतो न संसारात, धन सुतदारा असो दे पसारा, स्वतःचा धन सुतदारा हा पसारा नव्हता, स्वतःची आसक्ती नव्हती तरी देखील लौकिक सर्वस्वी टाकून देता येतं ही चुकीचीच कल्पना आहे, असं करताच येऊ शकत नाही. पंत महाराज बाळेकुंद्रीकरांचं स्वामीजी सांगायचे का की त्यांनी स्वतःनी विवाह केला नव्हता, पण भावांचा संसार आणि भावांच्या मुलांचा संसार सगळा त्यांनी सांभाळला. पण संसार खरा आहे असं समजणं हे लौकिकाचं दिवास्वप्न, त्याच्यात तसा अर्थ काही नाही. एक वेळ अशी येते की आता तुम्ही फारसं लक्ष घालू नका, पुढे अजून अशी वेळ येते की आता जरा बाहेर गेलात तर पडाल तोल जातो, घराच्या बाहेरही पडू नका, कर्तबगार माणसाला बर का, खोलीच्या बाहेर येऊ नका फारसे, पलंगावरून आम्ही म्हटल्याखेरीज खाली उतरू नका. अशा वेळा जेव्हा येतात समाजामध्ये आपण डोळे उघडून पाहतो तेव्हा त्यांनी जी स्वप्न केलेली असतात ती कशी दिवास्वप्न होती आणि त्या क्षणाला त्याला कशाचाच काही उपयोग नसतो हे लक्षात येतं. या अभंगामध्ये किंवा या काव्यामध्ये अभंग वृत्त नसल्यामुळं काव्य असं मी त्याला म्हणेन. या काव्यामध्ये जर महत्वाचं काही असेल तर मी काय काय केलं नाही हे जे सांगितलंय त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे गुरुचरणी माझं मन रमलं आणि विरमलं त्याचा लय झाला हे मला वाटतं की जास्त महत्वाचं आहे. कारण भोगाचं चिंतन न करण्याचा विवेक खूप जणांकडे असतो, सगळेच भोगाचं खूप चिंतन करतात असं नाहीये. भोगाचं चिंतन न करण्याचा विवेक अनेक लोक सांभाळतात आणि तेवढा विवेक सांभाळल्यामुळं देखील त्यांचं सर्वसाधारण जीवन हे भोगांनी लडबडलेल्या जीवनापेक्षा बरं असतं. त्याच्यामध्ये गुंतागुंत कमी असते, गुंतागुंत कमी असल्यामुळं मिळणारं जे सहज सुख आहे ते सुख त्यांना मिळत असतं. तसंच अनेक गोष्टींचा त्याग आणि त्याच्याबद्दल अवाक्षर देखील न उच्चारण ही गोष्ट देखील प्रसंगी आपण अनेकांच्या ठिकाणी पाहतो जीवनामध्ये. आई वडील गेल्यानंतर आपल्या धाकट्या सगळ्या भावंडांचं नीट लावून देण्यासाठी म्हणून उभा राहिला भाऊ किंवा बहीण उभी राहिली आणि सगळ्यांचं करून देता देता तिचं स्वतःचंच जीवन काही करायचं राहून गेलं, तिचं वयच उलटून गेलं, अशी देखील उदाहरणं दिसतात. आणि मग पुढं ज्यांच्या करता तिने केलेलं आहे तर ते आपल्या आपल्या संसारामध्ये निमग्न झालेले असताना ती तसं एकटं जीवन जगते किंवा भाऊ एकटं जीवन जगतो याची थोडी बहुत जाणीव इतरांना राहते, पण एकटेपणाचं शल्य कायम असतानाही किंवा लौकिक असं जीवन किमान लौकिक जीवन देखील न मिळाल्यामुळं आपण मोठा त्याग केला अशा प्रकारचं अवाक्षर शब्द देखील मुखातून बाहेर पडत नाही अशी मंडळी देखील आपण पाहतो. त्याग मिरवणं तर सोडाच अशी मंडळी देखील असतात. आणि आपण आपली कुवत आपली झेप आपलं शिक्षण आपली शक्ती आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती हे सगळं लक्षात घेऊन कसलंच दिवास्वप्न लौकिकाचं न पाहता जसा दिवस येईल तसा पार पाडणं आणि कसलंच स्वप्न न पाहणं असं अशी करणारी मंडळी देखील उदंड आहेत. हे सगळं करणारी मंडळी असतील त्यांची ही गोष्ट, त्यांचा हा त्याग, त्यांची ही कथा जरी मोठी वाटली तरी देखील त्याच्यात एक वैषम्य निश्चित भरून असत. याच कारण त्यांचं मन कुठतरी रमण लीन होणं असं झालेलं नसतं. आणि आता काय करायचं हा एक प्रश्न जीवनात शिल्लक असतोच. आचार्य म्हणतात ना, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरोरंध्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. स्वदेशेषु मान्यः विदेशेषु धन्यः सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः. स्वदेशामध्ये मान्यता आहे, विदेशात मध्ये देखील कीर्ती पसरलेली आहे, सदाचार वृत्ती आहे, मत्त झालेला नाही. पण मन जर सद्गुरु चरणी लीन झालं नसेल तर ततक किम, सो व्हॉट, हा जो प्रश्न आहे. तू शिकलास म्हणून काय झालं, लग्न झालं म्हणून काय झालं, मुलं झाली म्हणून काय झालं, मुलं चांगली शिकली म्हणून काय झालं, मुलांची लग्न झाली म्हणून काय झालं, मुलांना मुलं झाली म्हणून काय झालं, तुझ्यात काय झालं. आचार्य म्हणतात की ती जी पोकळी राहते ती पोकळी, जी कमतरता असते ती कमतरता, सगळं असलं तरी काहीतरी कमी असण्याची भावना, ती भावना जीव हा शिवस्वरूप असण्याचा बोध त्याला नाही ही असते मुळात. याच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीनी जीव जेव्हा ब्रह्मतेचा अनुभव घेईल तेव्हाच ही कमतरता दूर होईल. आपली अशी कल्पना असते की आपल्याला जो पगार आहे 10,000 तो 15,000 झाला म्हणजे बरं, कारण त्यावेळेला 15,000 पगार असणारा आपल्या तुलनेने जरा चांगला राहताना वागताना, पण 15 झाल्यावर कळतं की त्याच्या पुढे 25 पाहिजे. 1,00,000 झाल्यानंतर असं वाटतं की अमुक अमुक प्लॉट ₹45,00,000, ₹20,00,000, ₹22,00,000 त्याचा पगार जरा 2,00,000 आहे म्हणून तो घेऊ शकला. माझ्या हातून सुटतो, माझ्या हातून सुटला कारण मला तेवढा पगार नाही, त्याच्या मुलांची बरोबर सोय होणार, ती मोठी होतील तेव्हा केवढ्या किमती वाढतील, पण मी नाही हे करू शकत. ही जी दिवास्वप्न आहेत, मुलांच्याही कर्तबगारीला जागा न ठेवणं, सगळं आपण करणं, जर मन गुरुचरणी लीन झालं नाही तर या गोष्टी करून देखील म्हणून काय झालं हा प्रश्न शिल्लकच राहतो. तुम्ही ज्यांच्या करता केलं किंवा करता तर केल्यानंतर ती गोष्ट आभार म्हणून त्यांच्या मनात फार तर 2-5 दिवस शिल्लक राहते, नंतर ते रुटीन आणि त्यांचा हक्कच होऊन जातो, मग त्या केल्याचं काही राहत नाही, मग पुढे तो वाट पाहतो की आणि काय करताय. अशा प्रकारे संसार हा विचित्र तऱ्हेने आपल्या मागे लागलेला असतो, म्हणून जीवन व्यर्थ आहे. त्या व्यर्थ जीवनामध्ये न भ्रमण आणि विषयाच्या माग न भटकण हे जसं महत्वाचं आहे तसं जे केलं नाही पण जे करायला हवं होतं तेही खूपच महत्वाचं आहे. जर मन हरिचरणी हरिपाद पद्मी लीन झालं तर सर्व आहे. जर मन गुरुपाद पद्मी लीन झालं तर सर्व आहे. जीवनाचा एक आनंद जो वाटत होता तो पण तो घेतला नाही आणि दुसरा आनंद आहे असं सांगत होते त्याचा मार्ग पुरत्या शक्तीने चोखाळला नाही, संपूर्ण शक्ती लावून चोखाळला नाही, असं जीवन नको असं मी तुम्हाला निश्चित सांगतो. असं जीवन नको. का नको? कारण संतांच्याही घरी नुसतं येणं जाणं राहतं. नुसते गेले आले अशी वर्षानुवर्ष जातात. म्हणून हे टाकून देणं किंवा याचा त्याग करणं हेही महत्वाचं, हे विवेकाचंच लक्षण आहे. आणि दुसऱ्या बाजूने जे मिळवायचं आहे ते मिळवणं, या त्यागामध्ये विवेक आहे, मिळवण्यामध्ये देखील अधिक विवेक आहे. त्यागाच्या विवेकाला वैराग्य म्हणतात. वैराग्य हा विवेकच आहे. विवेक जीवन हे प्रधान आहे. हे विवेक जीवन जे आहे ते विवेक जीवन म्हणजे तो मी आहे आणि हे तो मी आहे हे ठसण्यासाठी आवश्यक असणारी शरणागतता. सद्गुरूंच्या संगतीचं महात्म्य आणि सद्गुरूंच्या संगतीतून मिळणारी जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आपल्या जीवनाला सतत ऊर्ध्वगामी करत राहो. मी तुम्हाला निश्चित सांगतो की जीवनातल्या दोन गोष्टी मिळाल्या, दोन गोष्टी मिळाल्या नाहीत हे पुढे पुढे काही उपयोगाचं ठरत नाही. मात्र अगदी बोलण्याला सुरुवात केली तेव्हा जे सांगितलं की किमान लौकिक जीवन मात्र असावं, तसे तुम्ही सुशिक्षित आहात, तुमच्या कर्तव्यात दक्ष आहात. समर्थ म्हणतात तसं प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंची करणं. म्हणून अजिबातच काही तुमच्या ठिकाणी नसावं असं मलाही वाटत नाही. असं असू नये, कारण त्या त्यागाने देखील काही फार मोठा लाभ होणार आहे असं नाही. म्हणून कर्मामध्ये सावधानता, कर्तव्य कर्म उत्तम रीतीने पार पाडण्याचा सराव, अभ्यास आणि त्याच्यातून विषय प्रेरणा निर्माण होऊ न देता कर्मामध्ये देखील ईशचिंतन आणि मोकळ्या वेळामध्ये देखील ईशचिंतन असं जीवन जगता येणं शक्य आहे. मला असं वाटतं की जर स्वामीजी नकोच तसं म्हणायला, स्वामीजी भेटले नसते तर असं नकोच म्हणायला, कारण असं म्हणण्याने काही जे कधीच होऊ नये त्याची कल्पना तरी कशाला करा. पण ते भेटले म्हणून खरंच जीवनाचं सार्थक झालं याच्यात काही शंका नाही. आणि मी पाहिलं की माझा त्यांच्यावर जेवढा विश्वास होता तेवढाच त्यांचा माझ्यावर होता. हे खूप रेसिप्रोकल आहे. हे खूप एकमेकाशी संबंधित आहे. माझी जेवढी निष्ठा होती त्या निष्ठेची त्यांना यथायोग्य जाणीव होती. माझं त्यांच्यावर जेवढं प्रेम होतं तेवढंच त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. भगवंत म्हणतात ना, समोहम सर्व भूतेषु नमे द्वेषो सिन प्रियः. पण ज्याला मी जितका प्रिय तितका मलाही तो प्रिय, मी समान असतो त्याच्या बाबत. जो माझा जितका द्वेष करेल, वैर करेल, त्याला मी तेवढ्याच द्वेषाने फक्त संपवतो. हे फक्त भगवंताच्या जीवनात शक्य आहे. शिशुपालाने जेवढा द्वेष केला, भगवंतांनी तेवढ्याच प्रमाणात त्याला संपवला. मी समा असतो असं म्हणतात. दुसऱ्या बाजूने खरा पारमार्थिक अर्थ म्हणजे त्याच्या कल्याणाकरताच मी सर्वांच्याच बाबत समा असतो असं भगवंत म्हणतात. हे जे दुसरं विधान आहे ते विधान जास्ती करून अधिक टिकाऊ असं आहे. कारण भगवंतांचा अवतार हा कधीतरी कधीतरी होणार असतो. म्हणून संतांचं जर जीवन पाहिलं तर संत सर्वांवर एकसारखं प्रेम करतात. पण आपण म्हणतो ना, ज्या ठिकाणी जास्त झाडी आहे त्या ठिकाणी उजाड अशा प्रदेशाच्या तुलनेने अधिक पाऊस पडतो. असं जसं असावं, सर्वांवरच पर्जन्यवृष्टी होण्यासाठी मेघ आहे, पण ज्या ठिकाणी ज्या भूभागाला अधिक आमंत्रण आहे प्रज मेघांच्या बाबत, त्याच्यावर मेघ अधिक वर्षाव करतो. पण हे ही देखील मेघांची समवृत्तीच असते, विषमता नसते. तशा तऱ्हेने त्यांच्या संगतीमध्ये म्हणजे त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या बोलण्यातून जे भाव व्यक्त होतात त्या भावातून, बोलण्यातून जो अर्थ ध्वनित होतो त्या ध्वनीतून, त्यांच्या चालण्यातून, चालण्यात जो विवेक प्रगट होतो त्या विवेकातून, त्यांच्या असण्यातून, त्यांच्या असण्यातून जो विवेक प्रगट होतो त्या विवेकातून, त्यांच्या मौनातून, त्यांच्या ध्यानातून, त्यांच्या शांत बसण्यातून, त्यांच्या भक्तीतून, त्यांच्या नामातून, त्यांच्या साधनेतून, त्यांनी केलेल्या संसारातून, संसाराकडे पाहून गुह्य हे आपोआप उलगडत जात. उलगडत जात याचा अर्थ गुह्य गोष्ट गुह्य राहत नाही, गुह्य प्रगट होतं. ज्ञानोबांची आरती करताना प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. गुह्य जर प्रगट झालं, बोलण्यातून गुह्य प्रगट जर झालं तर विश्व ब्रह्मरूप होऊन जात. असं जसं म्हटलेलं आहे त्या न्यायाने सद्गुरूंचा संघ किंवा सद्गुरूंचा सहवास या प्रकाराने घेतला पाहिजे. त्यांच्या अस्तित्वातून अस्तित्वाचं गुह्य शोधणं सापडतच. सापडतं तेव्हा मात्र आपल्या जवळ सापडतं. आणि तशी तशी त्यांची कृपा ही अधिक अधिक होत जाते. जशी गंगा ही हिमालयापासून ते समुद्राला मिळेपर्यंत सगळीकडे पवित्र, तिच्या पवित्रतेत कमी अधिक काही नाही. गंगा आहे की पावित्र्य आहे. पण जशी काशीला, हरिद्वारला, ऋषिकेशला ती अधिक पवित्र मानली जाते, ती अधिक पवित्र होते. हा गंगेच्या ठिकाणी तरतम भाव नाही. जर भक्त अधिक भावांनी त्या ठिकाणी गंगेकडे जात असतील तर गंगा त्यांचे अधिक पापताप हरण करते. असा समव्यवहार चालतो. तसं सद्गुरूंचं आहे. आणि तुम्हाला देखील या प्रकाराने सद्गुरूंचा सहवास घ्यायचा आहे. या बेतानी, या मोजमापानी, या युक्तीनी जर सद्गुरु सहवास घेतला तर सद्गुरूंचा सहवास हे रमण्याचं फार मोठं ठिकाण राहतं. देह रमण्याचं राहतं, मन रमतं देखील आणि मनाचा लय देखील होतो, त्यामुळे जास्त रमतं. बुद्धी देखील रमते. कधी कधी बुद्धी चपखल अशा तर्कानी रमते, तर कधी कधी ती अग्र होते आणि परमात्म्याशी एकरूप होऊन रमते, विरमते, नाहीशी होते, तिचा लय होतो. विरमणे म्हणजे लय पावणे. अशा प्रकारे सद्गुरूंचा बलिष्ठ सहवास हा मन रमायला आणि नंतर विरमून जायला आणि मन हे लक्षणेनी घ्यायचं. मन म्हणजे सगळंच आलं. जसं बाहेर इंद्रिय आणि इंद्रियांचं आतलं टोक म्हणजे मन, मन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. रजोगुण जिथून खरा सुरू होतो ते टोक मन आहे, व्यक्त होतो ती इंद्रिय आहेत. असं असल्यामुळे मन म्हणजे देह देखील, बुद्धी देखील, देह मन बुद्धी हे तिन्ही मिळून सद्गुरूंच्या चरणी जेव्हा विसावतात तेव्हा मग खरं सुख किंवा सर्व सुख असं सहज प्राप्त होत. तुम्हालाही हे करायचं आहे आणि हे आपल्याला प्राप्त करायचं आहे, दुसऱ्याच्या तुलनेनी आपल्याला नाही. आपल्या शक्यतेप्रमाणे आपण म्हणून दुसऱ्याकडे न पाहता आपल्या, जसं विद्यार्थी गणित याचं सुटलं का म्हणून आपण सोडवतो, तशी ही मात्र गोष्ट नाही. या ठिकाणी स्पर्धा नाही हे लक्षात ठेवा. या ठिकाणी उलट व्यापकता आहे. असं असल्यामुळं आपण आपल्या परमार्थाकरता आलो, शेवटपर्यंत आपल्या परमार्थाचंच आपण पाहायचं, शेजारच्याचं देखील नाही पाहायचं. त्याचं किती रमलंय मग बरोबर का चूक, इथं एवढी मन रमत नाहीत असं दिसतंय. बोललं मात्र खूप जात, तू रमवून दाखव, तुझ्याकरता चाललेलं आहे. या गट फिलिंगनी हे पाहायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे पाहू. स्वामीजींची कृपा, स्वामीजींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदा सर्व काळ आहेतच. हरिओम तत्सत. हरि हरि. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि.